या कार्यक्रमाचे प्रायोजक जीओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोत्यांनो नमस्कार, आयुर्वेद शॉपी प्रस्तुत आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात तुमचं स्वागत। आयुर्वेदाचा हा खजिना आपल्या समोर उलगडायला माझ्या सोबत आहेत आयुर्वेद शॉपीचे तज्ज्ञ डॉक्टर सुयोग दांडेकर सर। नमस्कार सर।
नमस्कार
सर। आज आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सौ सुजाता सुतार यांनी कराड इथून। त्यांनी असं विचारलंय की त्यांना प्रेग्नन्सीपूर्वीची शरीर शुद्धी करून हवी आहे। त्यासाठी त्यांना जे त्रास होत आहेत तेही त्यांनी लिहून कळवलेत। पाळीचा त्रास होतोय त्यांना, पित्ताच्या त्रासानं त्या त्रस्त आहेत, उष्णता जाणवते, अशक्तपणा, चिडचिडेपणा आणि केस गळण्याच्या तक्रारी सुद्धा आहेत। पिरियड येताना त्यांना पोटात खूप दुखतं, अंगावरती गांधी सुद्धा उठतात, खाज येते। या सगळ्याला अनुसरून प्रेग्नन्सीपूर्वी त्यांना शरीर शुद्धी करायची आहे। त्यांची जन्मतारीख 2 जानेवारी आहे, तर याला अनुसरून आयुर्वेदातल्या खजिन्यातलं आज कुठलं रत्न तुम्ही सांगणार आहात
आपल्याला? खरं तर ह्या सगळ्यांच्या प्रश्नांच्यामुळे एक एक छान रत्न सांगायला मिळत आहेत। सुजाताताई तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण तुमचा 2 जानेवारी 1988 साली जन्म झालेला आहे, आज जवळजवळ 28 वर्षाच्या तुम्ही झालेले आहात आणि आता प्रेग्नन्सीचा विचार करताय। खरं तर आमच्या पिढीत म्हणून किंवा मागच्या पिढीच्या मध्ये 28व्या वर्षी 2-2, 3-3 मुलं होऊन मुलं न होण्याचं ऑपरेशन देखील स्त्रियांचं झालेलं असायचं आणि तो एक वयाचा फायदा त्या पिढीला मिळाला।
बरोबर
की 21-22-23व्या वर्षी दिवस गेले, डिलिव्हरी झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा खूप फायदा झाला, शरीर जास्त कसदार त्यांचं होतं। त्यामुळे ज्या वेळेला आपण आता हा उशीर झालेला आहे, आता खूप शिक्षण
लागण्याच्या नादात आजकाल ह्या गोष्टी आपल्याला खूप जाणवतात,
हे सगळं एका अर्थाने खूप चांगलं आहे, पण त्याच्याही पेक्षा चांगलं आहे की ह्या सुजाताताईंनी ठरवलं की मी दिवस जाण्यापूर्वी शरीरशुद्धी करून घेणार, की दिवस जाण्यापूर्वी मी आयुर्वेदिक वैद्याचा किमान सल्ला तरी एक पत्र पाठवून विचारणार। त्यांनी शरीरशुद्धी करायची असंच पत्र पाठवलेलं आहे। कुठलीही प्रक्रिया आपण बघूयात की दिवस जाण्यासाठी काय होतं, तर एक स्त्री बीज फुटतं, त्याला आपण ओव्ह्युलेशन होतं असं म्हणतो, त्याचा स्पर्म्स बरोबर संबंध येतो आणि त्यातनं छान बाळ बनत असतं। आता स्त्री बीज बनण्याची जी प्रक्रिया आहे ती स्त्रीच्या शरीरामध्ये ही उत्तम पाळीतनं आपण जज करू शकतो की तिचं बीज नीट बनतंय ना। जसं अनेक संतांनी सांगितलंय की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, एखादा शेतकरी पण म्हणतो बियाणं चांगलं तर पीक चांगलं। मग आपण आपल्या बाळाच्या बाबतीत पण हाच विचार करायला पाहिजे की आपलं बियाणं चांगलं असेल तर आपलं बाळ चांगलं होणार आहे। मग ही बीजशुद्धी शरीरशुद्धी म्हणजे काय, तर पहिल्यांदा त्यांनी जे लिहिलंय की पाळीच्या वेळेला खूप उष्णता वाढते, अशक्तपणा वाटतो, चिडचिडेपणा होतो, पोटात खूप दुखतं, 2 दिवस अंगावर जातं, मग ह्या सगळ्या पाळीच्या गोष्टी त्यांच्या दुरुस्त व्हायला पाहिजेत, शुद्ध बीज आधी व्हायला पाहिजे आणि मग त्यांनी दिवस जाण्याचा विचार करायला पाहिजे। आता बऱ्याच वेळेला अंगावर गांधी उठतात, खाज येते, पित्ताचा त्रास असं सांगतात। आता पोटातला पित्ताचा त्रास एक आहे, म्हणजे पोटात आग होणं, आंबट घशाशी येणं, जळजळणं वगैरे वगैरे, आणि अंगावर गांधी उठणं याला देखील आपण पित्ताचाच त्रास म्हणू। मग हे पोटातलं पित्त रक्तात काय येतो? मग 2 कारणं आहेत त्याला। एक तर आपण 2 खाण्यामध्ये खूप अंतर ठेवतो किंवा पोटातलं पित्त निघून जातं सगळं रक्तात। आपण म्हणतो ना मला कडकडून भूक लागली होती पण 2 तास काही न खाल्ल्यामुळं माझी भूक मेली आता। मग मेली म्हणजे ती भूक गेली कुठं, ती उष्णता गेली कुठं, ते पित्त गेलं कुठं, तर ते रक्तात शोषलं जातं।
अच्छा।
दुसरं आपण म्हणतो त्या माणसाला बघितलं कीच माझं पित्त खवळतं। मग
हे
पित्त खवळण्याची जी रागाची प्रक्रिया आहे ती ह्या जानेवारी महिन्यातल्या लोकांची कित्येक वेळा जास्त असू शकते, कारण जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या लोकांच्या जन्माच्या मागं 9 महिने गेलं, गर्भधारणा ही उन्हाळ्यात झालेली असते आणि त्यामुळं अतिशय उष्ण प्रकृतीचे लोक हे असतात, त्यामुळे या लोकांची ही काळजी घेणं आपल्याला खूप खूप गरजेचं आहे। त्यासाठी त्यांना मनशांतीचा उपाय हा पहिला सांगितला जाईल। या लोकांना नेहमी मी काळे मनुके किंवा वेलदोडा, साखर, खडीसाखर काही ना काहीतरी जवळ ठेवा आणि दर 2 तासानंतर खा असं सांगतो। डिसेंबर जानेवारी जन्म झालेल्या लोकांना रागराग चिडचिड होत असेल तर त्यांनी थोडंसं काहीतरी खायला पाहिजे आणि त्याच ह्याच्या बरोबर त्यांना औषधोपचार सुद्धा खूप महत्वाचे असतात।
नक्कीच। श्रोते हो, तुम्हाला जर तज्ञांचा सल्ला किंवा औषधांसाठी आयुर्वेद शॉपीला भेट द्यायची असेल तर संपर्क क्रमांक लिहून घ्या 7-303-301-302, पुन्हा एकदा 7-303-301-302। 302। दांडेकर सर, आता तुम्ही सांगत होतात की मग यासाठी औषधोपचार कशा प्रकारचे केले जातात?
आयुर्वेदामध्ये पद्मकाष्ठ असेल, चंद्रप्रभा असेल, अशी अनेक औषधं त्यांनी ह्या सगळ्या पाळीच्या आजारासाठी सांगितली। पण आपण जसं म्हणतो की जन्मतारखेप्रमाणे उपाशीपोटी नाडी परीक्षा करून एक तज्ज्ञ वैद्याचा सल्ला आपण पहिला घ्यायला पाहिजे की हे सगळं मलाच का होतंय, मी माझ्या स्वभावात काय बदल करायला पाहिजे। आणि त्यानंतर पंचकर्मांच्या मध्ये जसं आपण बघतो की बस्ती, नस्य, विरेचन हे सगळं ह्या उष्णतेच्या विकाराच्या लोकांना केलं जातं, त्याच ह्याच्याबरोबर आयुर्वेदामध्ये योनिधावन, योनी धूपन, योनी पिचू असे त्या जागेवर शुद्धीचे सुद्धा काही उपचार सांगितले। आणि आता या सुजाताताईंनी पत्र पाठवलंय म्हणून आपण फक्त यांच्याबद्दलच बोलतोय, पण बाळ बनण्याचा निम्मा भाग, निम्मी जबाबदारी यांच्या पतीची सुद्धा आहे।
बरोबर,
तेव्हा पतीचा सुद्धा विचार करायला पाहिजे की तो काही व्यसन करत नाही ना, त्याची कामाची पद्धत कशी आहे, त्यांना आपण काय शरीरशुद्धी देऊ शकतो, या दोघांनाही उत्तम बळ दिल्यानंतरच आपण त्यांना दिवस जाण्यासाठीची परवानगी देऊ शकतो। त्यांना मनशांती, व्यायाम म्हणजे जे पिंगा घालण्यासारखे जे व्यायाम आहेत पूर्वीच्या काळचे, हा पिंगा घालणं हे ओटीपोटासाठी आणि गर्भाशय योनी ह्याच्यासाठी अतिशय उत्तम उपाय सांगितला जातो, तर तो त्यांनी करायला पाहिजे। यांच्याकरता रेसिपी छान सांगा असं तुम्ही नेहमी म्हणत असता, तर ह्यावेळेला पदार्थ कुठला सांगण्यापेक्षा तुम्ही जो काही पदार्थ खाताय त्याला रोज काय करायला पाहिजे हे मला सांगायला आवडेल। यातल्या ज्या स्त्रिया आहेत म्हणजे जशा सुजाताताईंसारख्या ज्या आहेत की ज्यांना करिअरमुळे ह्याच्यामुळे उशीर झालेला आहे लग्नाला, दिवस जाणं आता त्या प्लॅनिंग करता आहेत, अशा लोकांनी एक चमचा कच्ची बडीशेप आणि त्याच्यामध्ये चिमूटभर सैंधव टाकून काहीही खाण्याच्या अगोदर चावून चावून खावं।
बरं,
न भाजलेली बडीशेप ही आयुर्वेदानं योनी शूलनुत म्हणजे त्या भागातले सगळे दोष दूर करणारी असं त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे। आणि सैंधवामुळं हे पोटात दुखणं वगैरे हे त्रास खूप चांगले कमी होतात, हे आपण खाण्याच्या पूर्वी घेणार आहोत। आणि खाणं झाल्यानंतर एक चिमूटभर ओवा चावून चावून खावा। त्यांच्या आहारामध्ये उडदाचं आणि तिळाचं प्रमाण भरपूर ठेवावं। उडीद हे उत्तम धातुवर्धक आहेत आणि तीळ हे शुद्धीकर आहेत, याचा जर त्यांनी रोजच्या आहारामध्ये वापर ठेवला तर पुढच्या त्यांच्या उद्दिष्टांना सफलता मिळायला मदत होते।
नक्कीच,
कुठलंही बाळ होणं हा विचार करत असताना आपण विचार करायला पाहिजे की आपल्या घराण्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, दमा असे काही हेरिडेटरी काही आजार नाही आहेत ना, किंवा त्या आई वडिलांना काही त्यांच्या शरीरात काही नवीन दोष निर्माण झालेले नाही आहेत ना। कारण आजकाल बऱ्याच वेळेला या 28-29 वर्षी सुद्धा काही जणांना डायबिटीसची सुरुवात झालेली असते, काही जण ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत असतात, काही जणांना अस्थमा असतो, काही जणांना पूर्वी तापात फिट आलेली असू शकते, किंवा बऱ्याच जणींनी हे दिवस जाणं लांबवण्यासाठी त्या पद्धतीच्या गोळ्या देखील घेतलेल्या असतात, त्या हार्मोनल चेंजेसचा परिणाम सुद्धा या स्त्रियांवर झालेला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतो। किंवा बऱ्याच जणींना पीसीओडी नावाचा आजार असतो, पीसीओडी म्हणजे स्त्री बीज पूर्ण तयार न होता त्याची एक गाठच बनून राहणं। मग स्त्रीनं हा विचार करायला पाहिजे की माझ्या आई आजी यांच्या काळामध्ये हा पीसीओडी आजार फारसा का नव्हता, बरं
आणि
माझ्याच पिढीमध्ये का जास्त दिसायला लागलाय, याचा अर्थ आत्ताच्या पिढीची जीवनशैली, विचार करण्याची थोडी अग्रेसिव्ह पद्धत, आपण जसं म्हणतो ना एखाद्या पुरुषाबद्दल बोलायचं झालं तर आपण म्हणतो की तो इगोइस्टिक आहे, आणि स्त्रीचा गुण सांगायचं म्हणायचं तर पूर्वी म्हणायचे स्त्री ही लाजाळू आहे। मग स्त्रीनं हा लाजाळूपणा सोडून जर ती इगोइस्टिक झाली तर साहजिक आहे तिचे पुरुषी हार्मोन्स मेंदूतनं जास्त स्त्रवणार आहे आणि तिचं स्त्रीत्व हे कमी व्हायला मदत ते करू शकतात। मग या छोट्या छोट्या गोष्टींच्या टिप्स या मुलींना देणं, या मुलांना देणं हे खूप गरजेचं असतं, जेणेकरून उत्तम पुढची पिढी निर्माण करण्याकरता आपली शरीर तयार होऊ शकतील।
अगदी खरंय सर, या विषयाला अनुसरून आज खरंच खूप महत्वाचा असा तुम्ही सल्ला दिलाय, तर हे लक्षात ठेवूया श्रोते हो। तुम्हाला जर तज्ञांचा सल्ला किंवा औषधांच्या साठी आयुर्वेद शॉपीला भेट द्यायची असेल तर संपर्क करा 7-303-301-302। पुन्हा एकदा 7-303-301-302। नंबर रिपीट 7-303-301-302। दांडेकर सर, या अनुषंगानं आज आपण विषय बोललो की लाईफस्टाईल ही किती महत्वाची असते, तर आजकाल ही बदललेली जीवनशैली आहे, यामुळं आपण पुन्हा आपल्या आहाराच्या आणि विचारांच्या पद्धती थोड्याशा बदलण्याची गरज आहे, नाही का?
येस,
या सगळ्याचा विचार करूयात श्रोते हो आणि त्याचा आपल्या आरोग्यासाठी उपयोग करून घेऊयात। आयुर्वेदाचा खजिना या कार्यक्रमात आज इथंच थांबतोय, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
आरोग्याच्या तक्रारींसाठी, तज्ञांचा सल्ला किंवा औषधांसाठी आयुर्वेद शॉपीला भेट देण्यासाठी संपर्क करा 7-303-301-302। पुन्हा एकदा 7 303-301-302.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।